चीनीमंडी.com पॉडकास्ट।
प्रवासी मजुरांच्या खात्यात तात्काळ आर्थिक सहकार्य पाठवावे ऊस मंत्री। ऊस विकास तसेच उद्योग मंत्री प्रभारी मंत्री आजमगड सुरेश राणा यांनी शुक्रवारी आजमगडमध्ये कोविड 19 बचावाशी तयारी तसेच जनपदच्या विकास कार्याची समीक्षा केली। दरम्यान त्यांनी कोविड 19 निपटण्यासाठी केले गेलेले उपाय, प्रवासी मजुरांना देण्यात आलेले सहकार्य, ऊस शेतकऱ्यांची स्थिती आणि विकास कार्याच्या प्रतीक्षेची समीक्षा केली। मंत्री यांनी ज्या 27,000 प्रवासी मजुरांना सहकार्य मिळाले नाही त्यांच्या खात्यात तो निधी तात्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहेत। जनपद मध्ये आलेल्या प्रवासी मजुरांच्या समीक्षेमध्ये डीएम यांनी सांगितले की सर्व प्रवासी मजुरांना रेशन किट उपलब्ध करण्यात आले आहे। तसेच श्रमिक चरणामध्ये सर्वात अधिक 73,353 प्रवासी श्रमिक कुटुंबांना 1,000 रुपयांची मदत केली गेली आहे। 27,000 श्रमिक कुटुंबांचा डाटा फीडिंग करण्यात आलेला आहे। लवकरच त्यांच्या खात्यात 1,000 रुपयांची मदत दिली जाईल। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करणाऱ्यांमध्ये आजमगड प्रदेशामध्ये 6व्या स्थानावर आहे। प्रभारी मंत्री यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचीही समीक्षा केली, ज्यावर जिल्हाधिकारी यांनी सांगितले की प्रधानमंत्री सन्मान योजनेअंतर्गत 2,000 रुपयांचा हप्ता 1 वर्षात 19,000 रुपये पात्र शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात प्रदेशामध्ये 1व्या स्थानावर आहे। पुराच्या समीक्षेमध्ये मंत्र्यांनी तयारी चांगली करण्याचे आदेश दिले।